नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. आज सकाळी सदनाचं कामकाज सुरू झालं तेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केल्यानंतर विरोधी सदस्यांनी बिहारमधल्या मतदार याद्यांचं विशेष पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. बिर्ला यांनी विरोधकांचं वर्तन सभागृहाच्या प्रतिष्ठेला अनुसरून नसल्याचं सांगत कामकाजात व्यत्यय निर्माण करणं आणि फलक दाखवणं याबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच त्यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सदस्यांना आपल्या मुद्द्यांवर बोलण्याची परवानगी देण्याचं आश्वासनही दिलं. मात्र तरीही विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज स्थगित झालं. राज्यसभेत आज राष्ट्रपतींकडून नियुक्त विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. तसंच सदनात आज कार्यकाळ पूर्ण झालेल्या सदस्यांना निरोप देण्यात आला. मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व 12 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं सर्व आरोपींना नोटिसा जारी केल्या आहेत. या आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यास तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निकालात नोंदवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दौऱ्यावर ब्रिटनला पोहोचले. पंतप्रधान आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार असून या भेटीदरम्यान भारत आणि इंग्लंड धोरणात्मक संबंधांना नवी गती देण्यावर चर्चा होणार आहे. ब्रिटनमुक्त व्यापार कराराची औपचारिकता ही मोदी यांच्या दौऱ्याचा एक प्रमुख निष्कर्ष ठरणार आहे. पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात लंडनमधल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल आभार व्यक्त केले. ही भेट दोन्ही राष्ट्रांमध्ये आर्थिक भागीदारी वाढवण्यात महत्वाची ठरेल. समृद्धी, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देणं यावर लक्ष केंद्रित असेल. जागतिक प्रगतीसाठी भारत ब्रिटनची मजबूत मैत्री आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. श्री अमरनाथ यात्रा सुरळीत आणि शांततेत सुरू असून यात्रेदरम्यान आतापर्यंत 3,42,000 अधिक यात्रेकरूंनी पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. आज जम्मूतल्या भगवतीनगर यात्रीनिवास कॅम्पमधून 3,500 यात्रेकरूंचा आणखी एक जत्था काश्मीर दौऱ्याकडे रवाना झाला. यावर्षी 3.5 लाख यात्रेकरूंचा आकडा आजच ओलांडण्याची शक्यता असून ही यात्रा पूर्ण होण्यासाठी अजून 17 दिवस शिल्लक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षात राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयची अवस्था बिकट झाली आहे. या व्यावसायिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करून वर्षभरात आयटीआयला ऊर्जित अवस्था आणणार असल्याचं कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. ते काल सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. आयटीआयमध्ये कंत्राटी शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत लवकरच धोरण आखणार असल्याचंही लोढा यांनी सांगितलं. पुण्याच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा लीलाताई भागवत राज्यस्तरीय पुरस्कार बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार इथले साहित्यिक डॉ विठ्ठल जाधव यांच्या 21व्या शतकारंभीचे बालसाहित्य या समीक्षा ग्रंथास जाहीर झाला आहे. येत्या 2 ऑगस्टला पुण्यात ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तुळजापूर इथं यंदाचा नवरात्र महोत्सव स्वच्छता आणि आरोग्य या संकल्पनेवर आधारित असेल. भाविकांच्या सेवेसाठी कोणतीही कमतरता भासू नये असं आवाहन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. काल तुळजापूर इथं शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य विभागातर्फे महोत्सव काळात मोठ्या प्रमाणात प्रथमोपचार केंद्राची स्थापना आणि आपत्कालीन रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून स्वच्छता, पाणी आणि शौचालयांच्या सुविधा पुरवण्यासाठी तुळजापूर नगरपालिका नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट, भारत आणि इंग्लंड दरम्यान मँचेस्टर इथं सुरू असलेल्या 4थ्या कसोटी सामन्यात आज भारत 4 बाद 264 धावांवरून पुढे खेळेल. दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर प्रत्येकी 19 धावांवर खेळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 124वा भाग असेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10